भेटसी बामजला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माधा सद्गुरु रामदा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझा दास बोधासित्वा बोध अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। मागा निरोपिले कीर्तन जे सकळास करी पावन आता ऐका विष्णु स्मरण तिसरी भक्ती स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे नामस्मरणे पावावे समाधान नित्य नेम प्रातः काळी माध्यान काळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे विण सर्वथा राहोच नये हरुष काळी विषम काळी पर्व काळी प्रस्ताव काळी विश्रांती काळी निद्रा काळी नामस्मरण करावे कोडे साकटे संकट नाना संसार खटपट आवरता लागे चटपट नामस्मरण करावे चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरो नये संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळ गती नामस्मरणाची स्थिती सांडूच नये वैभव सामर्थ्य आणि सत्ता नाना पदार्थ चालता उत्कट भाग्यश्री भोगिता नामस्मरण सांडू नये आधी अवदसा मग दसा अथवा दसे उपरी अवदसा प्रसंग असो भल तैसा परंतु नाम सोडू नये नामे संकटे नासती नामे विघ्ने निवारती नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे भूत पिशाच्य नाना छंद ब्रह्म गिरहो ब्राह्मण संबंध मंत्र चळ नाना खेद नाम निष्ठे नासती नामे विषबाधा हरती नामे चेडे चेटके नासती नामे होये उत्तम गती अंतकाळी बाळपणी तारुण्यकाळी कठीण काळी वृद्धाप्य काळी सर्व काळी अंतकाळी नामस्मरण असावे। दशक चौथा समास तिसरा नामस्मरण भक्ती याच्यातल्या या एवढ्या ओव्या मागच्या रविवारी आपल्या झालेल्या होत्या। नवविधा भक्तीमध्ये तिसरी भक्ती नामस्मरण भक्ती समर्थांनी वर्णन करून सांगितली आणि आपण पाहतो आहोत। नामस्मरण या शब्दामध्ये एक नाम आहे आणि त्या नामाचं स्मरण त्या नामाचं एक स्मरण आहे। नाम आहे परमात्म्याचं आणि स्मरण करणारा आहे जीव मी स्वतः। पण स्मरण करायचं आहे परमात्म्याचं। जीव स्वतः मी स्मरण करतो आहे आणि परमात्म्याचं मी स्मरण करतो आहे अशा भावनेने नामाचं स्मरण करतो आहे। नामस्मरण नाम उच्चारण यात ज्या दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये नामस्मरण असा हा भक्ती प्रकार दिलेला आहे। नाम उच्चारण असा भक्ती प्रकार सांगितलेला नाही। नाम उच्चारणामध्ये नामस्मरण येतच। अदृश्य अव्यक्त निर्गुण असा परमात्मा जेव्हा दृश्य रूपाने आला, प्रगट झाला, सर्व जगत रूपाने आपली लीला करू लागला. या दरम्यानच्या काळात अदृश्य आणि दृश्य याच्या दरम्यानच्या काळात असणारी स्थिती परमात्म्याची म्हणजे नामाची स्थिती. आपण मागे एकदा ओम तत्सत हे ब्रह्मनाम ते कसं निर्माण झालं, त्या ब्रह्मनामाचं अनुशासन काय असा विषय पाहिलेला होता. नामस्मरणाचं जर विशेष काही असेल तर नामाच्या अनुरोधाने, नामामुळं परमात्म्याच्या गुणांचं किंवा लक्षणांचं चिंतन होतं. जो खरं म्हणजे लक्षणं रहित आहे, पण समजण्यासाठी म्हणून आपण त्याला काही लक्षणं लावली तर त्या लक्षणांचं चिंतन आपोआपच परमात्म्याच्या नामाबरोबर होतं. सगुणाच्या देखील नामाबरोबर सगुणाच्या नामाचं चिंतन होतं. गोपाळ, गोविंद, गणेश असे तीन भाऊ आहेत तर गोपाळ सज्जना असं आपण म्हणतो की नाही? गोपाळ मात्र फार सज्जन. नामाबरोबर ते नाम ज्याचं आहे त्याचा गुण आपोआप आठवला जातो. तशा रीतीने देखील जी सगुण देव आहेत त्यांच्या नामाबरोबर त्यांचे गुण आठवले जातात. त्यामुळे श्रीकृष्ण असं म्हटल्याबरोबर श्रीकृष्णांचे गुण देखील आठवतात. श्रीराम असं म्हटल्याबरोबर श्रीरामांचे गुण देखील आठवतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हटल्याबरोबर संन्यासी, निसंग, ज्ञानी, तपस्वी, साधना करणारा, अनिकेत, भिक्षा मागून उपजीविका करणारा, असे एवढे अर्थ डोळ्यासमोर येतात. आणि दत्त म्हटल्याबरोबर हजर राहणारा. म्हणून जे व्यक्तीचे विशेष आहेत ते व्यक्तीचे विशेष सुद्धा नामाबरोबर जोडलेले असतात. तशाही तऱ्हेने सगुण जे देव आहेत तर त्या देवांचं देखील स्मरण नामस्मरणच आहे. आणि निर्गुण परमात्मा तो देखील नामानेच सुचवला जातो. ओम हे जे ब्रह्मनाम आहे तर ते ब्रह्मनाम ओम उच्चारल्याबरोबर निर्गुण परमात्मा दृग्गोचर होणं किंवा निर्गुण परमात्मा आठवणं हे या ओम या नामाचं वैशिष्ट्यच असलं पाहिजे. श्रवणाने अतिशय जिज्ञासा निर्माण झाली, श्रवणाने परमार्थाची प्राथमिक माहिती झाली, श्रवणाने परमार्थ करण्याची एक इच्छा निर्माण झाली, श्रवणामुळे वेद लागले, श्रवणामुळे आपोआप स्तुती सुरू झाली. जी श्रवणामुळे स्तुती सुरू झाली त्याला कीर्तन असं म्हटलेलं आहे. आणि या कीर्तनामध्ये देखील जर समजा राम असेल तर रामाचं गुणगान, रामाचं रूपगान, चरित्रगान याच गोष्टी कीर्तनामध्ये येतात. आणि राम तत्वतः कोण आहे? दशरथाचा केवळ मुलगा नसून परमात्मा आहे इथपर्यंत रामाबद्दलचं चिंतन जातं, ते कीर्तनामध्येच येतं. अशा रीतीने कीर्तनाचा जो व्यापक विषय आहे तर तोच विषय एखादी टॅबलेट तुमच्याकडे द्यावी अशा पद्धतीने नामानी तुमच्या हातात येतो. राम म्हटल्याबरोबर सर्व आठवायला पाहिजे. सर्व आठवणं अपेक्षित आहे. सर्व आठवलं जातं आठवणीने नाम घेतल्यामुळं, स्मरणपूर्वक नाम घेतल्यामुळं सर्व आठवलं जातं. कृष्ण म्हटल्याबरोबर सर्व आठवलं जातं. राम म्हटल्याबरोबर मूर्ती डोळ्यासमोर आणली तरी चालते. आणि मूर्ती डोळ्यासमोर न आणता परमात्माच डोळ्यासमोर आणला, मनश्चक्षूंसमोर आणला तरी देखील चालतो. राम म्हटल्याबरोबर निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य सच्चिदानंद असं तत्व जरी डोळ्यासमोर आणलं तरी देखील चालतं. अशा रीतीने कीर्तनाचा जो विषय आहे तो विषय नामाच्या अतिशय थोड्या शब्दांमध्ये ठासून भरलेला असतो. कीर्तन करताना फार मोठा उपद्व्याप आहे, पण नामाच्या वेळेला तीच गोष्ट अगदी सोपी होऊन जाते. जेव्हा कीर्तन अतिमूर्त, जेव्हा कीर्तनाचा खूप विलक्षण परिणाम होतो कीर्तन करणाऱ्यावर, तेव्हा जे उद्भवतं ते नाम. खरं म्हणजे नामस्मरण भक्ती ही स्वाभाविक भक्ती आहे. एका पाठोपाठ एक चढत्या भांजणीने होणाऱ्या अशा या परमार्थातल्या क्रिया आहेत, साधन आहेत असं म्हटलं तरी देखील चालेल. म्हणून नामजप, नामस्मरण, नाम उच्चारण या सगळ्या गोष्टी नामस्मरण याच्यामध्येच येतात. आणि या स्मरणामध्ये एक नाम ज्या परमात्म्याचं आहे तो नामस्मरण करणारा मी आणि परत मी परमात्म्याचं स्मरण करतो आहे अशा प्रकारचा भाव असल्यामुळं मीवर त्या परमात्म्याची संपूर्ण छाप पडणं. राम राम म्हणता रामची होईजे या न्यायाने नामस्मरण करणारा नाम घेता घेता ज्याचं नामस्मरण करतो आहे त्याच्या गुणांशी, त्याच्या तत्वाशी, त्याच्या बोधाशी एकरूप होणं हे नामस्मरण आहे. नामस्मरण करताना असं कधी करू नये की नुसतं नाम घेतो आहे. हे आता जे निरूपण चाललेलं आहे या निरूपणाच्या आठवणी सकट जे नामस्मरण होतं ते नामस्मरण फार कल्याणकारी, फार उपयोगी असं होतं. समर्थ म्हणतात की देवाचं स्मरण करावं आणि अखंड नाम जपत जावं. देव कोण आहे त्याचं स्मरण करावं. आणि हा दासबोध देवाबद्दल स्पष्टपणाने सांगतो की देवपद आहे निर्गुण. नाना प्रतिमा या देव आहेतच. अवतार महिमे हे देखील देवच आहेत, पण ते देव त्यांच्या ठिकाणी जो परमात्मबोध होता त्याकरता ते देव आहेत असं असल्यामुळं आणि त्यांच्या ठिकाणी असणारा परमात्मबोध जो होता तो नांत प्रज्ञम न बहि प्रज्ञम नौ भयत प्रज्ञम न प्रज्ञम ना प्रज्ञम असं उपनिषद देखील ज्याच्याविषयी कसरत करतात, कवायत करतात, सांगण्यात करतात, वर्णन करता येत नाही, उलट सुलट वर्णन करावी लागतात, तशा प्रकारचा निर्गुण परमात्मा आणि त्या परमात्म्याचा बोध झालेल्याच त्या व्यक्ती आहेत. अगदी रामकृष्ण म्हटलं तरी. आणि देव ही त्या तऱ्हेनी पदवी आहे. कोणीही मनुष्य म्हणूनच जन्माला येतो आणि मनुष्य म्हणून जन्माला आलेला असताना त्याच्या वर्तनानी तो देव होतो, त्याच्या वर्तनानी तो मानव राहतो, त्याच्या वर्तनानी तो दानव होतो. समर्थांचं असं स्पष्ट म्हणणं असल्यामुळं स्मरण देवाचे करावे असं म्हटल्याबरोबर समोर निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य अक्षर अविनाशी जन्म मरण रहित सर्व जगताचं आदी कारण असणारा आनंद स्वरूप, सुख स्वरूप, शांती स्वरूप असा परमात्माच देव म्हणून समर्थांना अभिप्रेत आहे, निश्चित आहे. आणि या देवाचं स्मरण तुम्ही कुठल्याही नामाने करा, राम या नावाने करा, कृष्ण या नावाने करा, दत्त या नावाने करा, शिव या नावाने करा, चालू शकेल. नामस्मरणे पावावे समाधान, नामस्मरणाने समाधान प्राप्त करून घ्यावं. चिंतन करता करता, स्मरण करता करता मनाची एक शक्ती अशी असते की ज्या विषयाचं स्मरण करतो त्या विषयाखेरीज मनामध्ये दुसरं काही राहू शकत नाही. मन हे एकदेशी आहे. लोभी धन साधू गेले तव ते धनची होऊनी ठेले असं समर्थ म्हणतात. लोभी जेव्हा धनाचं चिंतन करतो तेव्हा तो जणू धनाशी एकरूप होतो, इतकं त्याचं मन पैशाशी निगडित होऊन जात. नवीन लग्न ठरलेली मुलगी आपल्या नवऱ्याचं चिंतन करता करता सगळं विसरून जाते, कारण मनाची ती ताकदच आहे. स्मरण करता करता स्वतःला देखील विसरणं आणि ज्याचं स्मरण करतो आहे त्याच्याशी अतिशय निगडित होणं. म्हणून जर स्मरणाचा विषय परमात्मा असेल तर आपोआप परमात्म्याशी निगडितता, परमात्म्याशी एकरूपता ही संभवते आणि म्हणून समाधान प्राप्त होतं. नामाने समाधान प्राप्त होतं त्याचं एक विज्ञानच आहे. समर्थ नित्य नेमानी हे नामस्मरण करावं असं म्हणतात. प्रातःकाळी करावं, प्रातःकाळी सत्वगुण असतो. मध्यानकाळी करावं, मध्यानकाळी रजोगुण असतो. सायंकाळी करावं, सायंकाळी परत सत्वगुण निर्माण होतो. आणि रात्री रात्री तमोगुण असतो. सर्व वेळेला नामस्मरण करावं. कोणत्याही गुणांचा प्रभाव असेल तरी देखील जर नामस्मरणामध्ये असेल तर गुणांच्या पलीकडे जायला मदत होते. सुख दुःख उद्वेग चिंता हे सगळे मनाचे भाव आहेत. अथवा आनंद रूप असता सकाळीही सुखरूप असू शकतो, सकाळीही दुःखरूप असू शकतो, सकाळीही चिंता असू शकते. सत्वगुणाचा वेळ असेल तरी जर चिंता ग्रासलेला मनुष्य असेल, तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये कधी चिंता अनुभवाला आली असेल तर असं होत नाही की सकाळ हा सत्वगुणाचा वेळ असल्यामुळं सकाळी चिंता नव्हती. झोपेतून जाग येतानाच चिंतेसहित जाग येते असं घडतं. त्यावेळेला देखील जर नामस्मरण केलं तर मनाचा जो गुण आहे एकाग्रतेने नामस्मरण केल्यानंतर ज्याचं स्मरण करतो आहे त्याच्याशी एकरूपता साधल्यामुळे सुख होतं, समाधान होतं. दुःखाचं चिंतन झाल्यामुळं, दुःखाचं स्मरण झाल्यामुळं दुःखाशी एकरूपता होत होती. म्हणून सुखाच्या काळी दुःखाच्या काळी उद्वेग चिंता असताना अथवा आनंद रूप असता किंवा आनंद रूप असताना, आपण आनंद रूप असतो वेगळ्या वेगळ्या कारणाने. आपण आनंद रूप होणं म्हणजे आपला मुलगा पास होणं, त्याला नोकरी लागणं, त्याचं लग्न ठरणं, त्याला मूल होणं, घर घेणं, यावेळेला आपण अगदी आनंदात असतो. मुलीचं लग्न होणं. पण हा आनंद देखील जर नामस्मरण करत असेल तर हा जो आनंद विषय आहे त्याच्याऐवजी नामस्मरण करत असताना परमात्म्याशी तदाकारता घडते आणि हा आनंद क्षणभर बाजूला पडतो आणि देहबुद्धीच्या पलीकडे जातो. म्हणून अशा कोणत्याही काळी नामस्मरणाशिवाय राहूच नाही असं समर्थ म्हणतात. चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये. चालत असताना देखील मधून मधून नाम यावं, आठवावं, स्मरण व्हावं, नामाचं चिंतन व्हावं. नामाच्या अंगाने जीव आणि परमात्मा हे एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमी न घाली मन. अशा बोधानी चालावं, अशा बोधानी बोलावं. संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती नामस्मरणाची स्थिती सांडूच नये. वैभव सामर्थ्य आणि सत्ता नाना पदार्थ चालता उत्कट भाग्यश्री भोगिता नामस्मरण सोडू नये. कारण वैभव सामर्थ्य आणि सत्ता, वैभव म्हणजे अतिशय धनवान असणं, काहीही कमी नाही धनाला अशी गोष्ट असणं. सामर्थ्य म्हणजे स्वतःचं शरीर सामर्थ्य, उत्तम शरीर असणं, सामर्थ्यशाली, निरोगी, निरामय आणि सत्ता. स्वतः पैलवान पुष्कळ लोक असतात, स्वतःचं सामर्थ्य बऱ्याच वेळेला असतं पण सत्ता काही नसते. पण आपण म्हणू तसं करायला 100 लोक तयार आहेत याला सत्ता म्हणतात. वैभव, सामर्थ्य आणि सत्ता, नाना पदार्थ चालता, ही जी प्रत्येक गोष्ट आहे, ही प्रत्येक गोष्ट आपल्याला एक प्रकारे सुखाची अनुभूती देते. आपल्या स्वतःचीच महती आपण वाढवायला सुरुवात करतो, ज्याला फेस व्हॅल्यू म्हणतात ती आणि मार्केट व्हॅल्यू, या दोन वेगळ्या गोष्टी असतात. आपली फेस व्हॅल्यू आहे आपण देह मन बुद्धी रहित निस्संग आत्मा आहोत, ही खरी फेस व्हॅल्यू असली पाहिजे. आणि मार्केट व्हॅल्यू, शिक्षण, विद्वत्ता, पैसा, वैभव, सत्ता, सामर्थ्य, यामुळे समाजात वेगळ्या वेगळ्या प्रकारची प्रतिष्ठा प्रत्येक व्यक्तीला मिळते. प्रत्येकजण खरं म्हणजे एक एक सारखा परमात्मा स्वरूप असताना केवळ या गोष्टीमुळे तो वेगवेगळा ओळखला जातो. अशा वेळेला या प्रत्येक गोष्टीची हवा डोक्यात जाते. नामस्मरणामुळे तो जाग्यावर राहतो. नामस्मरण करत असेल तर वैभव डोक्यातून निघून जाईल आणि स्मरणाचा विषय परमात्मा जर होऊन गेला आणि त्याच्याशी एकरूपता झाली. वैभव आहे तसं बांधणारी गोष्ट नाहीये. जनक राजांचं वैभव किती होतं, राज्य सत्ता ज्यांच्या हातात होती त्यांच्या तुलनेने आपण कोणीही व्यक्ती पाहिली तरी असं काय वैभव असणार आहे. सामर्थ्य देखील जर म्हटलं तर भीष्मांसारखं सामर्थ्य, अर्जुनासारखं सामर्थ्य, हनुमंतांसारखं सामर्थ्य, वैयक्तिक सामर्थ्य म्हटलं तर आणि सत्ता असं म्हटलं तर प्रभू रामचंद्रांची जी सत्ता होती तशी. ही जी मंडळी आहे ही आत्मस्मरणामध्ये रत झालेली असल्यामुळं त्यांचं वैभव देखील शोभायमान होतं, त्यांचं सामर्थ्य देखील शोभायमान होतं, त्यांची सत्ता देखील शोभायमान होती. अजून लोक रामराज्याची आठवण काढतात. आपण तेव्हा तसं नव्हतोही, असू तर कोण म्हणून असू माहित नाही, पण अजून लोकांना चांगलं सुशासन म्हणजे रामराज्य हे किती पक्कं झालेलं आहे, त्या सत्तेची अजून आठवण काढली जाते. नाहीतर अशा सत्ता येतात आणि जातात, तात्पुरते आपण सत्ताधारी असं ज्यांना वाटतं आणि ईश्वराला विसरून सगळे व्यवहार करत असतात स्वार्थापोटी, त्यांच्या जीवनाचं काय होत असेल. भूत पिशाच नाना छंद, ब्रह्म गिरो ब्राह्मण संबंध, मंत्र चळ नाना खेद, नाम निष्ठे नासती, नामे विषबाधा हरती, नामे चेडे चेटके नासती, नामे होये उत्तम गती अंतकाळी. नामाने याचा अर्थ नामामुळं परमात्मा भाव ज्याच्या ठिकाणी पक्का झालेला आहे अशा व्यक्तीच्या प्रभावामुळे भूतबाधा नाहीशी होते. बाधा ही भीतीची असते बर का. या योनी आहेत असं जरी म्हटलं तरी त्या जितक्या आहेत तितकी त्यांची भीती अधिक आहे. त्या वायुस्वरूप समजल्या जातात. त्या मनावर कब्जा घेतात. मन हे वायू प्रधान आहे. जर नामस्मरण करत असेल तर नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीच्या संगतीमध्ये भूतबाधा झालेली व्यक्ती ही भूतबाधेपासून सुटते असं समर्थ म्हणतात. भूतांच्या बाबत देखील भूतबाधा ही गोष्ट खरंच होणं आणि भूतबाधा झालीय अशा प्रकारचा भाव होणं असेही दोन प्रकार आहेत. खरंच भूत आहे की नाही, श्रद्धा अंधश्रद्धा या विषयात मी पडत नाहीये. पण कधी कधी भूतसंबंध किंवा पिशाच्य संबंध किंवा बाहेरची बाधा झाली या कल्पनेनीच गाळण उडते. अनेक उपचार केले जातात, प्रत्यक्षात तसं असतं अथवा नसतं देखील, पण तरी देखील नामस्मरणाने, नामस्मरण करणारी स्थिर व्यक्ती जर संगतीत आली तर त्याच्या ज्ञानाच्या, त्याच्या शांतीच्या, त्याच्या समाधानाच्या, त्याच्या निग्रहाच्या, त्याच्या निश्चयाच्या अशा प्रभावामुळं त्या व्यक्तीच्या बाधेवर निश्चित परिणाम होतो आणि ती त्याच्यातून मुक्त होते. नामे विषबाधा हरती, नामे चेडे चेटके नासती, नामे होये उत्तम गती अंतकाळी. नामाचा महिमा जाणे शंकर, जना उपदी उपदेशी विश्वेश्वर. वाराणसी मुक्ती क्षेत्र राम नामे करुणी. नामाचा महिमा शंकर जाणतात, आदिनाथ, विश्वेश्वर, सर्व विश्वाचा देखील प्रभू तो देखील आपल्या स्वतःच्या आत्मस्वरूपाचं स्मरण करण्यासाठी नामाचा उपयोग करून घेतो. आणि लोकांना देखील तसंच सांगतो. आपल्या इथली आदिनाथांची मूर्ती अजून आली नाहीये, मध्यंतरी ती वरून पडली. स्वामीजींनी ध्यान मंदिर जेव्हा केली तेव्हा दोन्ही ध्यान मंदिरात आदिनाथांची मूर्ती बसवावी असं ठरवलं. त्या दोन्ही मूर्ती, माझी अशी कल्पना आपल्या अभिजितनी केलेल्या आहेत आणि आता तोच ती मूर्ती करून परत आणून बसवेल. कशाकरता सांगितलं तर आदिनाथ यांच्या ठिकाणी ध्यान आणि नामस्मरण या दोन्ही साधनांचा समन्वय दिसतो म्हणून. आदिनाथांची मूर्ती सहसा ध्यानाला बसलेलीच तुम्हाला दिसते, ध्यानस्थ बसलेले. असे आदिनाथ ध्यानाने आत्मा गोचर केल्यानंतर व्यवहारकाळी आत्मस्वरूपात राहण्याची युक्ती साधण्यासाठी नामस्मरणाचा अवलंब करतात. नामस्मरण ही युक्तीच आहे. त्या स्मरणाच्या योगाने ते कधीही देहभावावर न येता आत्मस्वरूपाच्या स्मरणामध्ये असतात. अशी देवता म्हणजे आदिनाथ. म्हणून आदिनाथांनी जी रत्न निघाली, घुसळण झाली तेव्हा मंथनातून, समुद्र मंथनातून, तेव्हा आदिनाथांनी त्याच्याबरोबरच निघालेला हलाहल जे जगताचा नाश करू शकत होत ते हलाहल विष प्राशन केलं असं म्हणतात. आणि सुखे नैव नामस्मरण करत राहिले. त्यांना नीलकंठ अशा करता म्हणतात की त्या विषाचा प्रभाव पडून त्यांचा गळा निळा होऊन गेला म्हणून त्यांना नीलकंठ म्हणतात. आणि ते नामस्मरणामध्ये रत झाले. त्यांनी रामनाम घेतलं. तुम्ही लक्षात घ्या की रामनाम हे रामचंद्रांच्या जन्मानंतर प्रचलित झालेली गोष्ट नाहीये. राम म्हणजे परमात्मा ही गोष्ट रामचंद्र प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या आधीपासून प्रचलित होती. नारदांनी देखील वाल्ह्याला रामनामाचा उपदेश केला तेव्हा राम म्हणजे कोणी अवतार आलेले देखील नव्हते. त्यामुळे राम म्हणजे परमात्मा राम या शब्दामुळे परमात्म्याचं स्मरण होतं. त्या तऱ्हेने आदिनाथांनी रामनाम कंठात धारण केलं. नामाचा महिमा जाणे शंकर जना उपदेशी विश्वेश्वर. आणि नामाचा महिमा सर्व लोकांना स्वतः आदिनाथांनीच समजावून सांगितला. वाराणसी मुक्ती क्षेत्र रामनामे करुणी तिथं त्यांनी अनुष्ठान केलं. तिथं त्यांनी रामनाम घेतलं. वाराणसीत ज्याला मृत्यू येईल वाराणसीमध्ये जो देह ठेवेल तो या रामनामाने पवित्र झालेल्या सर्वत्र परमात्मा भाव भरून राहिलेल्या अशा नगरीतून थेट परमात्म्याला प्राप्त होईल अशी एक श्रद्धा भारतीयांच्या मनामध्ये आहे. ते मुक्ती क्षेत्र त्याकरता झालं. आदिनाथांनी तिथं साधना उपासना केली. आदिनाथांनी तिथं नाम साधना केली. उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठा उठी हे झालं शंकरांचं ज्यावेळेला रामाचा अवतारही झालेला नव्हता. आणि ज्यावेळेला रामाचा अवतार झालेला नव्हता तेव्हाच वाल्मिकींनी देखील वाल्ह्यांनी देखील रामनामाचाच अवलंब केला. आतापर्यंत वाल्ह्याला आपण जंगलामध्ये अडवल्यानंतर कोणालाही दोन प्रकारच्या व्यक्तींचीच माहिती होती. एक म्हणजे घाबरून पळ काढण्यासाठी म्हणून निघून जाण्याचा प्रयत्न करणारे पळून जाणारे आणि दुसरे म्हणजे काय जी शक्ती असेल त्या शक्तीनुसार प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणारे. या दोघांनाही वाल्ह्या मोडून काढत असे. नारद पळालेही नाहीत आणि नारदांनी प्रतिकारही केला नाही. नारदांची शांतीही भंग पावली नाही. वाल्ह्याच्या आश्चर्याला ते एक मोठंच कारण ठरलं. नारायण नामानी नारद निश्चिंत होऊन वाल्ह्याच्या समोर उभे होते आणि म्हणाले की तुला मारायचं असेल तर मार पण तू काय करतोयस याचा परिणाम काय आहे हे तुला माहिती आहे का. अशा प्रकारची गोष्ट पुराणांतरी असलेली आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. वाल्ह्याला जेव्हा पश्चाताप झाला तेव्हा नारदांनी वाल्ह्याला अनुग्रह दिला. वाल्मिकींना नारदांचा अनुग्रह आहे. नारद हे त्यांचे सद्गुरू. त्यांनी एका जागी बसवलं नाम घेण्यासाठी म्हणून. उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठा उठी आणि नाम घेता घेता परमात्मा भावनेशी एकरूप होऊन वाल्ह्याचं सगळं आयुष्य बदलून गेलं. त्याच्या सगळ्या वृत्ती बदलल्या. भविष्य बदला शतकोटी चरित्र. रघुनाथाचे आणि असं म्हणतात की नामानी वाल्मिकींना खूप समाधान तर झालंच. पण तो परमात्मा वाल्मिकींनी आपल्या मनश्चक्षूंसमोर आणला मानव रूपाने आणि एक नाटक लिहायला घेतलं. रामायण हे नाटक आहे वाल्मिकींनी लिहिलेलं, त्याला साहित्यात नाटक असं म्हटलं जातं. ते इतके रमले की तो प्रभू जर जिवंत झाला किंवा प्रत्यक्षात असला तर कशा प्रकारे लीला चरित्र करेल हे आपल्या कल्पनेने त्यांनी लिहून काढलं. आणि योगायोगाने नंतर तशाच घटना घडल्या आणि तशाच प्रकारचं चरित्र. प्रभूंनी केलं. संत संत शब्द प्रमाण का प्रभू प्रमाण अशा प्रकारच्या दोन घटना परमार्थाच्या इतिहासात घडल्या, त्याच्यापैकी ही एक घटना. रामचंद्रांचं जे जीवन होतं तर ते जीवन वाल्मिकींनी ठरवलं. त्या प्रकारे रामचंद्रांनी वर्तन केलं प्रभू असणार. आणि दुसरं असं झालं की अहिल्या शिळा रामचंद्रांच्या अवतार काळामध्ये रामचंद्रांचा पदस्पर्श होऊन जिवंत झाली, सजीव झाली. तर तो रामचंद्रांच्या पादपद्मांचा प्रभाव का ऋषी म्हणाले ते जेव्हा रामचंद्रांच्या पायाचा स्पर्श होईल तेव्हा तू जिवंत होशील. संतांच्या शब्दाचा प्रभाव का परमात्म्याच्या पदस्पर्शाचा प्रभाव सांगता येत नाही. कशामुळे झालं? उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठा उठी भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे हरिनामे प्रल्हाद तरला नाना आघातापासून सुटला. नाम घेणाऱ्यांना अत्यंत प्रेरक गोष्ट म्हणजे प्रल्हादाची. अनेक प्रकारची संकट आली, त्या सगळ्या संकटातून प्रल्हाद बाहेर पडला. प्रल्हादांसारखंच चरित्र अलीकडच्या काळात सांगितलं जातं ते मीराबाईंचं. मीराबाईंवर ही बरीच संकट लादली गेली आणि नामस्मरणाच्या प्रभावामुळे मीराबाई त्याच्यातून बाहेर पडल्या. हरिनामे प्रल्हाद तरला नाना आघातापासून सुटला. नारायण नामे पावन झाला अजामेळ ही पुराणांतरी येणाऱ्या नेहमीच्या गोष्टी आहेत. वाल्मिकी, प्रल्हाद, अजामेळ, अघासूर, पिंगला. ज्ञानेश्वर महाराज देखील वेळ प्रसंगी हीच उदाहरणं देतात. समर्थांनी हीच सगळी उदाहरणं दिलेली आहेत. कान्यकुब्ज देशातला एक ब्राह्मण सदाचारी होता, विद्वान होता. त्याची बुद्धी भ्रष्ट झाली. आपल्या पत्नीला आणि मुलांना सोडून तो एका वाईट चालीच्या स्त्रीबरोबर राहायला लागला आणि संपूर्ण आचार भ्रष्ट झाला. त्याचं आपल्या मुलावर फार प्रेम होतं. त्या मुलाचं नाव नारायण असं होतं. जेव्हा आजामेळाला न्यायला पुराणांतरीची गोष्ट आहे, यमदूत आले तेव्हा आपल्या मुलाच्या चिंतनात तो निमग्न होता आणि तो नारायण असं नाव घेत होता, हका मारत होता. आणि त्या विशिष्ट मनस्थितीमध्ये व्याकुळ स्थितीत त्याचं मन अति एकाग्र झालं, शांत झालं आणि तो तसंच नाम घेत राहिला. आपल्या मुलाला म्हणून हाका मारत असताना त्याची चित्तशुद्धी झाली नारायण नामाने. मनाचं अमन झाल्यामुळं, मन शांत झाल्यामुळं आणि विष्णुदूत आले आणि ते यमदूतांना आपला फास टाकू देणार अशी परिस्थिती निर्माण झाली. त्या सगळ्या याच्यामध्ये अजामेळ वाचला आणि त्याला त्यांनी तो संवाद ऐकला. त्याच्या असं लक्षात आलं की आपण आपल्या मुलाचं चिंतन करत असताना विष्णुदूतांनी आपल्याला वाचवलं तर प्रत्यक्ष विष्णू प्राप्ती करता किंवा नारायणाकरता किंवा परमात्म्याकरता जर आपण नाम घेतलं तर आपलं जीवन किती सुधारेल. त्यांनी तशा प्रकारे नामस्मरण करून तो उद्धरला. नारायण नामे पावन झाला अजामेळ, त्याचं सगळं वर्तन बदललं, तो परत सचशील झाला. नामे पाषाण तरले, रामचंद्रांच्या चरित्रामध्ये तर उघड उघड पाषाण नामामुळे तरले. नल नील जे त्या क्षेत्रातले तज्ज्ञ होते असं म्हणतात, ते क्षेत्रातले जरी तज्ज्ञ असले तरी देखील समुद्रामध्ये गोष्ट घडवायची होती त्यामुळे मोठ्या श्रद्धेने त्यांनी राम असं म्हणून आपला उद्योग आरंभला आणि पूल तयार झाला अशा प्रकारची गोष्ट. नामे पाषाण करले असंख्यात भक्त उद्धरले. आणि पाषाण सदृश आपल्यासारखे कितीतरी कितीतरी शेकडो हजारो असंख्यात भक्त पाषाणच खरे पण नामानी तरुण गेले. असंख्यात भक्त उद्धरले महापापी तेची झाले परम पवित्र. जे अतिशय पापी ते परम पवित्र झाले. त्याच्यामध्ये हीच नावं आहेत सगळी, वाल्या, अजामेळ, पिंगला. आणि आपण पापी आहोत समजणारे, ज्यांच्या हातून चुका झालेल्या आहेत आणि ज्याचा पश्चाताप त्यांना होतो आहे, असे असंख्यात भक्त. मी पापी असं स्वतःला म्हणणारे नामस्मरण करून कालांतराने उद्धरून गेले. परमेश्वराची अनंत नामे स्मरता तरी जे नित्य नेमे. कोणतं नाम घ्यावं तसा पुरस्कार काही करत नाहीयेत, त्यांची पुष्कळ नावं आहेत म्हणतात. कोणतंही नाम घेतलं तरी देखील चालेल, ते परमात्म्याचं आहे हा भाव पाहिजे म्हणजे झालं. आपण परमात्म्याचं नाम घेतो आहोत, परमात्म्याच्या गुणांचं चिंतन, परमात्म्याच्या लक्षणांचं चिंतन तुम्ही जपत असलेल्या नामामध्ये असलं म्हणजे झालं. सगळी नामं त्याचीच आहेत. चोवीसा नामी तो सहस्र नामी, सहस्र नामी तो अनामी. त्याला कोणतंही नाम नाही. तुम्ही जो निर्देश कराल तो ते त्याचं नाम, नाहीतर आपल्याला तरी कोणतं नाम होतं. आपल्याला जे नाव ठेवलं त्या नावाने आपण ओत येतो. दुसरं कोणतं नाव ठेवलं असतं तर काय फरक पडला असता. नाव घेऊन तर कोणी नाहीयेत, प्रत्येकच अनामीच आहे, नाम नसलेलाच आहे, पण नामानेच ओळखला जातो. तसं परमात्म भावनेने कोणतंही नाम उच्चारा, त्याची अनंत नाम आहेत. स्मरता तरी जे नित्य नेमे, नामस्मरण करिता यमे बाधी जे ना. नामस्मरण करत राहिल्यावर देहाला यमधर्म घेऊन जाईल, पण हा देहापासून कधीच वेगळा झालेला असेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात उभे या, उभेपण नाही जयाचे, मा पडलिया गहन कवण तयाचे, म्हणून प्रतीतीची या पोटीचे पाणी न हले. मृत्यू समयी जी प्रतीती असते पोटातलं पाणी न हलता मृत होतो असं म्हणतात. मुळीच डळमळत नाही, मुळीच डगमगत नाही. सहस्रा नामामध्ये कोणी एक म्हणता होतसे सार्थक नाम स्मरता पुण्य श्लोक होई जे स्वये. नामाचं जर स्मरण करत राहिलं तर अतिशय पुण्यवान शुद्ध पुण्य गोळा केलेला असा तो होऊन राहतो. पाप आणि पुण्य आणि शुद्ध पुण्य याच्यात ज्ञानेश्वर महाराज फरक असा करतात की ते म्हणतात की पापात्मके पापे नरका जायजे, पुण्यात्मके पापे ज्या ज्या भावनेनी पुण्य करून स्वर्गात जातो ती गोष्ट शुद्ध परमार्थाच्या दृष्टीने पुण्यात्मक पाप, कारण त्याच्यामध्ये कामना आहे कुठेतरी जाण्याची, अधिक विषयांकरता अधिक विषय भोगाकरता जाण्याची. पापात्मके पापे नरका जायजे, पुण्यात्मके पापे स्वर्गा येईजे. मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य, मग मला ज्यामुळं प्राप्त होतो ते मात्र शुद्ध पुण्य. काहीच न करुनी प्राणी राम नाम जपे वाणी तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. काहीच न करुनी प्राणी म्हणजे अन्य कोणत्याही साधना न करता देखील केवळ नामस्मरणाची साधना आणि तीही वाणीनं जर केली तर चक्रपाणी संतुष्ट होतो आणि त्या भक्ताला सांभाळतो. स्वरूपानंद म्हणतात रामरंगी रंगे मन कैची भूक कैची तहान, कैचा राहे देह भाव नुरे दिक्कालासी ठाव, कैची आधी कैची व्याधी अवघी संपली उपाधी नित्य निवांत निर्भय स्वामी झाला राममय. फक्त नामस्मरण जरी वाणीनी केलं तरी, कारण वाणीने जे उच्चारण होतं ते आज समजल्याशिवाय होत नाही, काहीच करत नाही असं जे जेव्हा वाटतं तेव्हा आज समजलेलं असतं काय करतोय ते. आपलेच कान ऐकतात, परत कानाने ऐकलेलंही आज समजतं, आणि नामस्मरण करता करताच साधनेतले सगळे पुढचे पुढचे भाव जागृत होतात. नामस्मरण करता करताच परमार्थाचं अधिक 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 असं आकलन केवळ वाणीनी नाम घेता घेता देखील होतं. तो सुरुवातीला काहीच न करता फक्त नाम वाणीनी घेत राहील, पण नंतर नंतर त्याच्या चित्तावर त्याच्या अंतःकरणावर त्याच्या मनावर त्याच्या बुद्धीवर विलक्षण परिणाम होईल, त्याची देहबुद्धी जाईल. तो जो स्मरण विषय आहे त्या स्मरण विषयाशी एकतानता पावेल. त्यांनी काही करायला नको, बाकी फक्त वाणी नाम घेण्यापासून सुरुवात करावी म्हणजे झालं. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा बस. पुण्याची गणना कोण करी, बाकी काही विचार करू नका, तरीही चालेल. तरीही त्याची परमार्थातली जी प्रगती आहे ती प्रगती ही यथाक्रम होतच राहील. त्याला अधिक आकलन परमार्थाचं आपोआप होत राहील, त्याची चित्तशुद्धी घडेल. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. निरंतर नामस्मरण करणारं पुण्य शरीर जसं निरंतर क्रोधिष्ठ आहे त्याच्या शरीरावर क्रोधाची कशी छाप पडलेली असते. मला कोणीतरी सांगितलं मध्ये कुठल्या एका जमिनीच्या व्यवहाराकरता म्हणून ते गेलेले होते आणि थोडा तिथं वाद होता. तर तिथं दोन चार जण मोटरसायकलवरून आले, त्यांचे अवतार कसे होते, सगळे केस कापलेले, इथं बिस्किट कसं ठेवतात, कशा वेळेला जावळ, त्यावेळेला इथं तसं बिस्किट ठेवलेलं, मागं मोठी शेंडी, पान, दात रंगलेले, ओठ रंगलेले, तोंड रंगलेलं, मधूनच पिचकाऱ्या टाकतोय, शिव्या तोंडात, एक भाग शर्टाचा लाल, एक भाग हिरवा. तो म्हणाला, ही अशी माणसं पाहून देखील हे राक्षस आहेत की काय असं वाटावं अशी भीती वाटते. सगळंच्या सगळं त्याच्या अंगोपांगावर खेळायला सुरुवात होते. तुम्ही अशी कल्पना केली, सिनेमात तरी असा मनुष्य कधी पाहिलाय? की आम्ही काही कमी नाही, तुम्ही कोणाबरोबर आलायत ते दाखवण्यासाठी म्हणून त्यांनी दोन चार मुलांना बोलवलेलं होतं. तीन जण मोटरसायकलवर आले आणि असे सगळे चित्र विचित्र. यांच्या ठिकाणी असणारे भाव त्यांच्या नुसत्या देहावरून जसे कळतात, तसं हे फोटो पहा ना, नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, म्हणजे काय ते लक्षात येतं ना, पुण्य शरीर काय असतं. आपण स्वामीजींना पाहिलेलं आहे, महादोषांचे गिरीवर राम नामे नासती, अगाध महिमा नवचे वदला, नामे बहुत जन उद्धरला. नामाचा अगाध महिमा किती सांगू तेवढा थोडा आहे. नामाने फार लोकांचा उद्धार झाला आजपर्यंत. हळहळापासून सुटला प्रत्यक्ष चंद्रमौळी, हलाहलापासून विषापासून प्रत्यक्ष चंद्रमौळी त्यांची सुटका झाली नामामुळं. चहुवर्णा नामाधिकार. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, समर्थांच्या काळी ते असेल जास्त प्रमाणात, आता चार वर्णाच्या भिंती अशा राहिलेल्या नाहीयेत, पण त्या काळी देखील त्यांनी तेच सांगितलं की कुठल्याही वर्णाचा असो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, कोणी असा तुम्ही, नामी नाही लहान थोर, चारही वर्णांना अधिकार आहे. अगदी लहानातला लहान असो ध्रुवासारखा, ना तरी मधुवनी ध्रुवासी केले, जैसे कपोल शंखे शिवतीले, मग वेदांचिया ही मती ठेले ते लागला बोलो. अगदी लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वांना, चहु वर्णा नामाधिकार, नामी नाही लहान थोर, जड आणि असाही लहान थोर कोणी नाही समाजातला. जो थोर आहे तो आणि जो लहान आहे तो समजला जातो, असा नामस्मरण आणि बुद्धी शुद्ध दोघांची होईल, दोघांची चित्तशुद्धी साधेल. नामस्मरणाने चित्तशुद्धीद्वारा भक्ती प्रेमाचा उदय अंतःकरणात होऊन ज्ञान होतं, ही नामस्मरणाची प्रक्रिया सांगितलेली आहे. चहु वर्णा नामाधिकार, नामी नाही लहान थोर, जड मूढ पैलपार पावती नामे. जड मूढ असला तरी देखील नामाने त्याची बुद्धी ठीकठाक होईल, त्याचं जडत्व जाईल. जड म्हणजे किती जड असतात, एकदा सांगितलेलं कळत देखील नाही, परत विचारतात आ म्हणून. काही इतके जड असतात काही काही लोक, खूप जड. त्यांनी काय जे जेवलेले असतात, काय जे झोपलेले असतात, त्या सगळ्याचा परिणाम इतका जडत्वानी झालेला असतो आणि मूढता देखील तितकीच असते. खूप खूप मूढता असते. स्वामीजी तर त्या मूढतेवर सांगायचे, की रामभाऊ कसे गेले म्हणून समाचारासाठी म्हणून त्या भगिनींच्या आजूबाजूच्या बायका आल्या, त्या म्हणत होत्या काय माझी मेलीची इच्छा. मी त्यांना आठवडाभर म्हणत होते की शेवग्याच्या शेंगा काढा, शेवग्याच्या शेंगा काढा, शेवग्याच्या शेंगा काढा. मग काय झालं, मग काय, शेवटी काल चढले शेवग्याच्या झाडावर, मग काय, मग काय, फांदी तुकली आणि ते पडले, ते विहिरीतच पडले. त्या म्हणाले मग पुढं काय झालं, पुढं काय होणार म्हणे, तिथलं शेवग्याचे शेंगा न घालताच केलं. मूढता जी आहे तर अगदी विश्वास ठेवा की इतका मूढ असेल तरी देखील, असं समर्थांना म्हणायचं. जड मूढ पहिलं पाव पावती नामे म्हणून नाम अखंड स्मरावे, असं असल्यामुळं नाम अखंड स्मरत जावं. रूप मनी आठवावे. आणि अजून एक गोष्ट समर्थांनी सांगितली जी त्यांच्याही आवडीची आहे, रघुनाथाचं रूप परमात्मा म्हणून डोळ्यासमोर आणा आणि नाम घ्या असं सांगतात. नामाला रूपाचं बंधन नाही, पण रूप आठवत नाम घेतलं तरी देखील ते रूप ही परमात्म्याचंच असल्यामुळं. राम आणि परमात्मा हे एक, कृष्ण आणि परमात्मा हे एक, सद्गुरू आणि परमात्मा हे एक. रूप डोळ्यासमोर आणून नाम घेतलं तरी देखील चालेल. म्हणून नाम अखंड स्मरावे, रूप मनी आठवावे. तिसरी भक्ती स्वभावे निरोपिली, इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, नामस्मरण भक्ती नाम समास तिसरा. हरिओम तत्स. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्वित्रः. ओम Hari, 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 Nyanoka, Mahu.
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय सतगुरु।
काही निवेदन आहेत। येत्या बुधवारी 15 ऑगस्ट असल्यामुळे अध्यात्म मंगलधाम या वास्तूची स्वच्छता साफसफाई आपण करणार आहोत। त्याची वेळ सकाळी 7 ते 10:30 अशी आहे